93.5 Red FM pe
Alare ala sangam ala.
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
संतोष.
पूर्ण नाव?
संतोष बादम.
बादम म्हणजे कुठले तुम्ही?
वाशिम, विदर्भ.
बर बर बर. इकडे कधी आला पुण्यात?
पुण्यात येऊन 8 वर्ष झाले. आता
काय काय करतोस?
इंजिनियर आहे, एक एमएनसी कंपनी मध्ये आहे, व्हॅलियंट एएमएस सिस्टम्स, कोंडवा.
मित्रा, यंदाची होळी किंवा रंगपंचमी कशी साजरी करतोय? काय प्लॅन आहे?
मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे ड्राय साजरी करायचा विचार आहे.
विचार आहे का? विचार पक्का आहे?
विचार पक्का आहे. ऑब्विसली
मागच्या वर्षी काय केलं होतं?
नाही, जवळपास 1-4 वर्ष झालेत मी होळी असं लग्नाच्या आधी जसं एन्जॉय करायचो किंवा बॅचलर लाईफ मध्ये किंवा कॉलेज लाईफ मध्ये जसं एन्जॉय करायचो तसं काही करत नाही आता.
काय बायको एन्जॉय करू देत नाही तुला? काय
नाही, बायको तर काही विषय नाही.
नाही पण काय मत, लग्न झालं म्हटल्यावर काय बदललं? बायको आली?
नाही नाही, लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी खूप मोठी होळी गेली होती तशी.
अच्छा,
त्यामुळे बायकोचं काही हे नाही आहे.
तुमच्याकडे वाशिमला काय परिस्थिती?
नाही ना, पाणी खूप कमी आहे, म्हणजे विदर्भात पाणीच नाही आहे आणि त्यात वाशिममध्येही दुष्काळच होता यावेळेस यवतमाळ वाशिमला, त्यामुळे पाण्याचा खूपच त्रास आहे. म्हणजे मी आता मागच्या आठवड्यात गेलो होतो तर पाणी म्हणजे खरंच प्रॉब्लेम आहे यार. इथे म्हणजे इथे पाणी वापरताना भीती वाटते तिथल्या पाण्याची परिस्थिती पाहून.
हो ना, हो ना.
पण इथे पाणी जसं वापरतो तसं तिथे पाहायला पण नाही मिळत,
बघायला पण मिळत नाही. खरंय खरंय. मित्रा, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग. आणि आसपासच्या सगळ्या लोकांना, तुझ्या व्हॅलियंट मध्ये आणि सोसायटी मध्ये सुद्धा जरा दम भर सगळ्यांना.
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफएम बजाते राहो.
कमिंग अप इन जस्ट अ वेट. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफएम बजा.